श्रोते हो नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या लाडक्या स्टोरीटेल कट्ट्यावर आज मी एका अवलिया मान्यवराला निमंत्रित केलेला आहे, ज्यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा उल्लेख किंवा त्याचा इतिहास या सगळ्या गोष्टींची उलगड होऊ शकत नाही असे आमचे मित्र सुनील महाजन. महाजन सर नमस्कार.
नमस्ते.
मी आता म्हणालो तसं आपली संवाद ही संस्था आहे आणि संवाद या निमित्ताने आज आपण संवाद साधणार आहोत. निमित्त असं आहे की सुनील महाजन यांची नुकतीच 61 पार झालेली आहे आणि त्यानिमित्त आज आपण उलगडणार आहोत त्यांचा आजवरचा प्रवास आणि पर्यायानं त्यातच दडलेला पुण्याचा किंबहुना महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवास जो त्यांनी अनुभवलेला आहे. चळवळीतल्या अनेक गोष्टींची उलगड आज आपण करणार आहोत आणि त्याचवेळी आपल्याला अनेक अशा नवीन गोष्टी किस्से समजणार आहेत की ज्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात कार्यकर्ता म्हणजे काय असतो, काय होता, त्याचं मोल काय आहे हे आज कळणं आवश्यक आहे आणि म्हणूनच सुनील महाजन यांसारखी व्यक्ती आज आपल्याला इथे लाभली. सर तुमचं खूप खूप स्वागत.
धन्यवाद. मुळात मी स्टोरी टेलचा एक रसिक प्रेक्षक आहे आणि मला फारच असा आनंद झालेला आहे की तुम्ही मला आज तुमच्या कट्ट्यावर बोलवलं आहे. एक छोटासा कार्यकर्ता आहे, पुण्यामध्ये गेली 43 वर्ष सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमामध्ये वेगवेगळे उपक्रम मी पुण्यामध्ये राबवले आणि अनेक छोट्या मोठ्या मंडळींना मला भेटायची या निमित्ताने गाठीभेटी व्हायची माझी संधी मिळाली. आणि या प्रवासामध्ये मी जर मागं वळून बघितलं तर मला माझं गावी असलेलं माझं बालपण आठवतं. ते माझं कडूस गाव ग्रामीण भागातलं राजगुरुनगर पासून 6 मैल असलं ना पुणे जिल्ह्यातलं गाव आहे माझं त्याच्यामध्ये. आणि पहिली ते 5वी माझं शिक्षण कडूस राजगुरुनगर इथे जीवन शिक्षण मंदिर मध्ये झालेलं आहे. आणि मला त्यावेळेपासून एक थोडी नाटकाची आवड होती. मला मध्ये सांगायला आवडेल की मी त्या काळामध्ये त्या गावामध्ये वर्तमानपत्र सर्व वाटायचो त्याच्यामध्ये. ते सकाळी 8 वाजता पुण्यावरनं गाडी यायची, तो घट्टा मी घरी घेऊन जायचो आणि जे काही 40 पेपर होते, सकाळ होता, सह्याद्री होता, केसरी होता, तरुण भारत होता, ते लाईनशीर मी लावायचो आणि पूर्णपणे गावामध्ये सगळे पेपर टाकत 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 मग मी घरी यायचो. पण ते जेव्हा मी पेपर बघायचो त्याच्यातले जाहिराती असायच्या, त्यावेळेस त्या ब्लॅक अँड व्हाईट जाहिराती मला आठवतंय, ते मोठमोठे चित्रपटांच्या कलावंतांच्या मी नाटकांच्या जाहिराती बघायचो आणि मला त्याचं भयंकर आकर्षण व्हायचं. अरे हे आपल्या गावात का होत नाही. आणि काही काही दिवसांनी मला शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये भाग घ्यायला मिळाला आणि आग्र्यावरनं सुटका असं पहिलं नाटक मी केलं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पहिली शिवाजी महाराजांची मी भूमिका केली आणि ती भूमिका केल्यानंतर नाटक संपल्यानंतर सर्व आलेल्या गावातल्या गावकरी मंडळींनी शाळेतल्या पालकांनी त्याच्यामध्ये टाळ्या वाजून माझं जोरदार स्वागत केलं. मग कोणी 5 रुपये दिले, कोणी 10 रुपये दिले आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. अरे हे काही भंत झालेलं आहे, आपण शिवाजी महाराजांची भूमिका काय करतो, लोक पैसे काय आपल्याला देतात त्याच्यामध्ये तिथे. आणि त्या दिवसापासून मला खरी तर माझी सुरुवात नाटकाची म्हणा किंवा सांस्कृतिक आवड म्हणून मला त्या दिवसापासून सुरुवात झाली तर मला आठवत आहे. आणि त्यानंतर शाळेत शिकत असताना मी मुंबईला माझी एक सहल गेलेली होती त्याच्यामध्ये तिथे. आणि पहिल्यांदा मी त्या गेटवे ऑफ इंडियापाशी गेलेलो होतो आणि ग्रामीण भागामध्ये असताना फार कुठे गावाच्या बाहेर मला कधी आयुष्यभर जायला मिळालं नाही. त्यामध्ये जुन्नरला मी दरवर्षी सुट्टीमध्ये माझ्या आजोळी जायचो आणि पहिल्यांदाच माझी सहल ही त्या ठिकाणी मुंबईला गेटवे होती. भव्य दिव्य गेटवे ऑफ इंडियाचं मी गेट बघितल्यानंतर मला असं वाटलं की परत आयुष्यामध्ये आपण तिकडे येऊ की नाही अशी मला शंका वाटत होती. त्यामुळे मी सारखं सारखं तिथे घुटमळत होतो पण शिक्षकांनी मला हाका मारली आणि मी परत गाडीत येऊन बसलो आणि गावी आलो. अशा छोट्या मोठ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत होत्या. त्याचवेळेस दूरदर्शन ब्लॅक अँड व्हाईट हे शहरामध्ये गावामध्ये आलेलं होतं. आमच्या ग्रामपंचायतमध्ये एकमेव दूरदर्शनचा तेव्हा संच त्या ठिकाणी होता. मग मी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ते आमच्या कोतवाल जो होता काम करणार त्याच्याकडे जायचो, छावी घ्यायचो, दूरदर्शनचं ते कपाट उघडायचो, मग ते लावायचो, मग ती गाणी बातम्या बघायचो, असा माझा तो रुटीनचा होता त्याच्यामध्ये भाग. आणि ती मूळ सुरुवात झाली ती माझ्या गावी झाली असं मला या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं.
अच्छा, म्हणजे कडूस हे तुमचं मूळ गाव आणि तिथून मग एक एक तुमचा टप्पा सुरू
झाला.
तुमच्यातल्या कार्यकर्ता हे जे मग तुम्ही जे स्वतःला अभिमानाने तुम्ही मिरवता ते कार्यकर्ता पण कसं तुम्हाला लाभलं, ते कसं विकसित झालं?
नाही, मुळामध्ये त्यानंतर मी पुण्यामध्ये शिक्षणाला अभिनव विद्यालयामध्ये आलो आणि तिथेही मला ग्रामीण भागातलं असल्यामुळे माझं बोलणं अशुद्ध होतं त्याच्यामध्ये, आणि मला नाटकात काम करायचं होतं. जेव्हा जेव्हा सकाळ नाटकाची स्पर्धा व्हायची तेव्हा सुरुवातीला माझा हात वर केला आणि बाईनं सांगितलं की मला नाटकामध्ये काम करायचं. तर बाई मला ओरडलं, काय ते गावंडळ बोलतोय, तुला कोण नाटकामध्ये काम घेणार? आणि परत माझी तिथे निराशा झाली आणि मला असं वाटलं अरे आपण करणार आहोत की नाही काम. पण त्याच्यात पुढच्या वर्षी आत्माराम भेंड्यांची बेपत्ता नावाची एक एकांकिका होती आणि त्याच्यामध्ये पाटलाचा रोल होता आणि त्याच्यामध्ये मग बाई म्हणले अरे ते कोणतरी सुनील महाजन कोण तो गावंडळ बोलतो त्याला बोलवा बरं. आणि मग मला ते उठवलं आणि मला ते वसंत मोडण्याची एकांकिका वाचायला सांगितली आणि मला पहिल्यांदा पाटलांचा रोल त्याच्यामध्ये मिळाला वाचायला. सकाळ नाट्याच्या स्पर्धेमध्ये ते नाटक सादर झालं आणि त्याला पहिलं पारितोषिक मिळालं त्याच्यामध्ये तिथे. आणि मग मला जे मनामध्ये होतं तो माझा फुलारा परत फुलायला लागला आणि मला आश्चर्याचे सांगायचं होतं की माझं गणित इंग्लिश शाळेमध्ये कच्चं होतं आणि मला इंग्लिशच्या बाईंनी पण खूप हिडीस पिडीस केली, काय रे प्रश्नपत्र गोळे गोळे काढले, तो माझा खूप मोठा अपमान झालेला होता. आणि माझे वडील जेव्हा आले तेव्हा मी त्यांना म्हटलं काका म्हणायचं माझ्या वडिलांना आणि म्हटलं नाही आपण आपल्या गावी जाऊ. पण त्या नाटकाच्या एकांकिकेनंतर पारितोषिक मिळाल्यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर लिमये यांनी माझ्या पालकांना एक पत्र त्या काळामध्ये लिहिलं होतं की आपल्या पाल्यामुळे या शाळेला नाटकामध्ये प्रथम क्रमांक मिळाला आणि त्यामुळे मला परत बरं वाटलं. म्हणजे ज्या इंग्रजीच्या बाई आपल्याला बोलल्या की शाळेमध्ये प्रश्न होते तो गोळे गोळे काढले आणि जो माझ्या मुलांसमोर अपमान झालेला होता तो मला भरून कडे गेला की काय बघा एक मुख्याध्यापक आपल्या वडिलांना पत्र लिहितो. आणि ती माझी खुमखुमी सुरू झाली. नंतर मग मी 10वीनंतर मी या क्षेत्रामध्ये आलो, मालनाट्य क्षेत्रात काम करायला लागलो. त्याच्यामध्ये मी अनेक चित्रपटामध्ये भूमिका केल्या, नाटकामध्ये पण भूमिका केल्या. पण मी जेव्हा बघायला लागलो की बरे आपण काय अभिनय करतोय खरं, पण आपला चेहरा काय हा अभिनेत्याचा नाही, खलनायकाचा पण नाही, आपण याच्यावर काही उदरनिर्वाह करू शकत नाही, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं काम आपण करावं म्हणून मग छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे कार्यक्रम मी संयोजन करायला लागलो आणि तिथून माझा कार्यकर्ता जागा झाला.
वा, तुमचं मुंबईत काम आणि त्यानंतर तुम्ही पुण्यात शिफ्ट झाला, तो टप्पा काय होता?
नाही, मुंबईला मुंबईपेक्षा माझं काम ग्रामीण भागामध्ये जेव्हा माझे गुरु या नाट्य क्षेत्रातले श्रीराम भटे म्हणून होते, ते नुकतेच दिल्लीवरनं NHT शिकून आलेले होते आणि पुण्यामध्ये त्यांनी नाट्य शिबिर घेतलं, मला ही नाटकाची खुमखुमी असल्यामुळे ते जॉईन झालो. आणि मला त्या नाटकामध्ये काम करायचं असल्यामुळे मी माझ्या घरी माझे आई वडील, त्यावेळेस नुकतंच माझ्या भावाचं लग्न झालं होतं, आम्ही एका खोलीतच राहत होतो. माझ्या वडिलांनी मला तंबी दिली, एक तर तू काम कर पैसे कमव नाही तर भावाला जेवणाचे पैसे द्या. मग माझ्या डोक्यामध्ये पूर्णपणे नाटक खुमखुमत होतं. मग मी ते श्रीराम भटेंना म्हटलं अहो मी तुमच्याबरोबर आलं तर चालेल का शिबिराला? ते म्हणले ये की त्यांनाही काही चांगलं सहकार्याची जरूर होती. आणि मी घरातनं पळून गेलो मग त्याच्यामध्ये की मला ते काय घरामध्ये राहायचं नव्हतं, त्यामुळे नाटकामध्ये जायचं असल्यामुळे मग भडेंबरोबर त्या काळामध्ये मी चांद्यापासून बांद्यापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो. मग मला ते नाटकामध्ये काम करणं, नाटकात कसं शिकवलं जातं ते करणं, त्यानंतर प्रमाणपत्र, नाटक बसवणं, अभिनय कसा करणं या सगळ्या गोष्टी शिकलो. अगदी तुम्हाला सांगतो शाळेमध्ये जाऊन इंटरव्ह्यूला पॉम्प्लेट वाटणं की नाटकाचं असा असा प्रयोग आहे, मुख्याध्यापकांना जाऊन भेटणं, नोटीस बोर्डवर तो लावणं त्याच्यामध्ये, आणि तिथनं मला खरं प्रशिक्षण मिळालं. आणि मी तिथं त्या श्रीराम भटेंच्या नाट्य संस्कार जी त्यांची बालनाट्य संस्कार संस्था होती आणि मला आठवतंय की मी महाराष्ट्रातल्या बहुतेक शहरामध्ये गावामध्ये शिबिरामध्ये जाऊन आलेलो होतो, त्यामुळे ती मला पक्क माहीत होतं की आपल्याला याच्यात काम करायचंय. पण माझा चेहरा हा अभिनयाचा नसल्यामुळे मी नंतर मग इव्हेंट मॅनेजमेंट हे पत्करलं की आपल्याला तर पोट चालवायचंय, कुटुंब आपल्याला चालवायचंय, त्यामुळे मग व्यवस्थापन या क्षेत्राकडे मी शिरलो.
अच्छा, आणि व्यवस्थापनाची कुठलेही औपचारिक शिक्षण न घेता?
नाही, कुठलंच नाही, कारण मी हे सगळं पाहत होतो. म्हणजे मला कसं होतं, बालगंधर्व असेल, भरतनाट्य मंदिर असेल, तिकडे मी विंगेमध्ये जायचो, कोण कोण काय कसं काम करतो बघायचं, काचेतनं सगळं बघायचो. आणि मग मी सांगितलं शिबिर जी घी महाराष्ट्रामध्ये घेतलं हे माझं खरं नाटकाचं प्रशिक्षण झालं की कुठल्या कुठल्या गोष्टी कसं नाटकाला काय लागतं, नाटक एखादं सादर करायचं अगदी नारळ आणण्यापासनं, पेढे आणण्यापासनं, त्या पडद्याला हार घालण्यापासनं, मुलांना चहा मिळाला की नाही, बटाटा वडा आणला की नाही, मेकअप वाला आला की नाही, पडदा लागला की नाही, लाईट लागला की नाही, या सगळ्या गोष्टी मला त्या प्रशिक्षणामध्ये शिकायला मिळाल्या मला ते.
वा, म्हणजे नाटकावर असणारं निस्सीम प्रेम
हो
हेच तुम्हाला तुमच्यातला कार्यकर्ता तयार करून गेला
हो,
आणि त्यातूनच मग तो परीघ विस्तारत.
मला म्हणजे चित्रपट नाटक मला सोडायचंच नव्हतं की ते माझ्यात. आणि आमच्या घराण्यामध्ये कोणी नाटक चित्रपट साहित्य कोणीच
नाही, सेन्सॉर बोर्डावर असं तुम्हाला वाटलं होतं?
नाही, स्वप्न नाही. परत बघितली सांगतो ना, मी जेव्हा शाळेची माझी सहल मुंबईला गेली गेटवे ऑफ इंडियामध्ये ते बघितलं की आपण परत येणार का नाही, पण माझ्या आयुष्यामधला पहिला प्रवास पॅरिसला झाला. मी नेहमी म्हणतो की माझ्या गावावरनं मी गेटवे ऑफ इंडियाला गेलो, त्या गेटवे ऑफ इंडिया मुंबईवरनं पॅरिसला गेलो. हा चमत्कारच म्हणायला पाहिजे ना. मी कधी मुंबईला जाईल की नाही मला माहित नव्हतं, पण माझ्या आयुष्यातला पहिला प्रवास सगळ्या कलावंतांना घेऊन आम्ही पॅरिसला गेलो. आम्ही हे स्वप्नात पण नव्हतं ना आपल्या, मी मुंबईला जाईल की नाही माहित नसताना आपण पॅरिसला पण जाऊ शकतो. हा हा खूप मोठा मला आनंदाचा प्रवास होता माझा तो त्याच्यामध्ये तिथे.
वा, आणि संवादची तुम्ही स्थापना केव्हा केली, तेव्हाचं पुण्यातलं सांस्कृतिक वातावरण काय होतं?
नाही, मुळामध्ये कसं होतं, मी माझी बालनाट्याने सुरुवात झाली होती त्याच्यामध्ये. मी बालनाट्य संस्कार नावाने संस्था सुरू केली होती आणि पुण्यामध्ये सर्वात जास्त बालनाट्य जयंत तारे त्या काळामध्ये खूप मोठे बालनाट्य करायचे. त्याच्या खालोखाल मी बालनाट्य केली आणि तुम्हाला चेष्टा वाटेल की मी 2 दिवसामध्ये 4 प्रयोग करायचो. मला ते खूप कमी असायचे. आम्ही शिबिर घ्यायचो सुट्टीत आणि त्याचे प्रयोग बसवायचे. 3-3 बालनाट्य बसवायचो आम्ही. सकाळी बालगंधर्व, दुपारी 1 वाजता भरतनाट्य मंदिर, संध्याकाळी सहकारनगरला मुक्तांगण आणि दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवड. असे 2 दिवसामध्ये मी 4 प्रयोग करायचे आणि फार गंमत म्हणत 5-3-2 तिकीट असायचं. तर तो जो आनंद मिळायचा ना, बटाटा खा पाव आणा आणि मग सगळ्या मुलांची ड्रेपरी विकत आणा, ते गठोडं बांधा, परत आपल्या घरी सायकलवरनं ते घेऊन या आणि घरी आलो की तो मग मी 5-3-2 त्या सगळी चिल्लर यायची. मग मी माझा एक डबा प्लास्टिकचा डबा मला आठवतो, त्या डब्यामध्ये सगळी चिल्लर टाकून घरी आलो की मी तो संध्याकाळी 7-7:30 डबा ओतायचो. मग 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपये सगळे बाहेर काढायचं. अरे वाटलं केवढे पैसे जमले तर आपल्या डब्यामध्ये त्याच्यामध्ये, तो एक मोठा आनंद व्हायचा. मग दुसऱ्या दिवशी जाऊन मग जाहिरातीचे पैसे दे, याचे पैसे दे, असे करायचे. मग मला 100-200-300 रुपये मिळायचे. मी म्हणलं चांगलं घे, नाही आपल्याला आनंद पण मिळतोय, काम पण मिळतोय, पैसे पण आपल्याला मिळत आहेत, त्यामध्ये
सातत्याने व्यासपीठ मिळतंय.
मी आता इतक्या वर्षानंतर खूप वेगवेगळ्या कार्यक्रमाला जातो, वेगवेगळी मंडळी भेटतात मला त्याच्यामध्ये. मग त्या शिबिरातली मुलं आता पालक झालेले आहेत, मुलींची लग्न झालेली आहेत. मग कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये ती मुलगी समोर उभी राहिली, सर मला ओळखलं का? मी म्हणतो ओळखलं की ते म्हणजे सांगा मला नाव काय. आता इतक्या वर्षानंतर 20-25 ती मुलगी येते माझ्या समोर उभी राहते, बरोबर मुलगा असतं, ते आपण पकडलं. मग ती मला सांगते अहो सर आठवतं का तुम्हाला नेहरू स्टेडियमचं असं शिबिर घेतलं, त्या शिबिरामध्ये इंदौरी 7 बुटक्यामध्ये मी काम केलं. हा एक आनंदाचा क्षण असतो. किंवा आता आम्ही निकिता आम्ही अनेक वर्षे 30 वर्षे काम करतो, आम्ही एअरपोर्टला एकदा मुंबईवरनं परदेशात असताना एक मुलगी समोरनं आली, एअर होस्टेसच्या ड्रेसमध्ये आली आणि तिने निकिताला मला एकदम ओळखलं, सर ओळखलं का तुम्ही मला. हे असे एक आनंदाचे धक्के आपल्याला त्या कार्यक्रमात बसतं की एक वेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर आपली ओळख ही जुनी मुलं ठेवतात. आणि या मुलांना म्हणजे आता तुम्हाला 25-30 वर्ष मी बालचित्र महोत्सव घेतो, 3 पिढ्या. त्या काळामध्ये मुलगा असलेला आता त्याचे तो वडील झालेले त्याची मुलं ही पण आता आपल्या चित्रपट महोत्सवाला येतात. म्हणजे 3-4 पिढ्या हे सांस्कृतिक वातावरण आम्ही पुण्यामध्ये वाढवलेलं आहे त्याच्यामध्ये तिथे.
आणि तुम्ही त्याचा उल्लेख केला मागाशी, पण संवाद जेव्हा सुरू झाला तर तेव्हाची पार्श्वभूमी काय होती, असं काही गोष्टी होती ज्यामुळे तुम्हाला हे काही गोष्टी कराव्याशा
वाटत?
आंतरिक उर्मी होती का तेव्हाची ती पुण्याची गरज पण होती?
ते दोन्ही गोष्टी होत्या. मला तर पूर्ण वेळ काम करायचं होतं त्याच्यामध्ये पूर्णपणे आणि पुणेकरांना काहीतरी आपल्याला द्यायचं होतं, एक चांगलं नाव संस्थेला असं माझी इच्छा होती. त्यामुळे मला आठवते की आम्ही युती सरकार आल्यानंतर मुंबईला आम्ही शपथविधीला गेलो, हरीश केंची आपले महाराव आम्ही सगळे कार्यक्रम संपल्यानंतर गेलो आणि मी म्हणलं हो काहीतरी असं माझी संस्था स्थापन करायची आहे, काहीतरी नाव ठेवलं पाहिजे आपण त्याच्यामध्ये. तर ते म्हणले अरे सुनील तू एवढी बडबड करतो, तुझं काम चालू आहे, आपण संवाद नाव ठेवूया ना. चांगला आहे संवाद बरं का, म्हणजे एकमेकाशी कुठल्याही याच्यामध्ये करायचं काम झालं तर संवाद साधलाच पाहिजे. म्हणजे नाटक असेल, चित्रपट असेल, साहित्य असेल, कुठल्याही क्षेत्रात काम करायचं झालं तर तुम्हाला संवाद करणं आवश्यक आहे, संवादाशिवाय काहीच होऊ शकत. पण मी त्यांना म्हणलं नुसतं संवाद नको, आपल्याला जर आपल्या स्वतःचं जर ब्रँड करायचं असेल तर आपण संवाद पुणे नावाने ती संस्था स्थापन करू. आणि मग त्याचा जन्म त्या दिवशी तिथे मुंबईला त्या गाडीमध्ये प्रवासामध्ये संवाद पुणे नावाने झाला त्याच्यामध्ये.
आणि पहिल्या ऍक्टिव्हिटी कोथरूड मध्ये?
हा पहिल्या ऍक्टिव्हिटी म्हणजे सुरुवातीचा काळ, म्हणजे याच्या आधी संवादच्या आधी कसं होतं, मी कोथरूडला राहिल्यामध्ये आल्यानंतर शशिकांत सुतारजी पुण्यातले त्या काळातले कृषी मंत्री होते, नगर चौक होते, साई समितीचे अध्यक्ष होते, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, त्यांनी मला पहिली संधी पुण्यामध्ये दिली. त्यानंतर राजा शिवराय प्रतिष्ठान जी संस्था होती त्या शिवराय प्रतिष्ठानच्या अनेक ऍक्टिव्हिटीज मी केल्या. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये कधीही एकांकिका स्पर्धा होत नाहीत, व्यावसायिक नाटकं प्रायोगिक नाटकं व्हायची. त्या काळामध्ये आम्ही शिवराय प्रतिष्ठानच्या नावाने एकांकिका सुरू केल्या महाराष्ट्रातनं. तुम्हाला मला आठवते 17 जानेवारी ते 26 जानेवारी आणि 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंचा मोठा वाढदिवस करायचो आणि त्यावेळेस त्या स्पर्धेचं पारितोषिक वितरण करायचं. त्या पारितोषिक वितरणाला नाना पाटेकर असतील, दादा कोटके असतील, दिलीप प्रभावळकर, खूप मान्यवर मंडळी येऊन गेली त्या कार्यक्रमाला. आणि ती महाराष्ट्रातली एकमेव अशी स्पर्धा होती की बालगंधर्व होणारी एकमेव स्पर्धा होती. तिथं ती माझी सुरुवात नाटकाची कोथरूडला सुरू झाली आणि वेगळ्या मग कार्यक्रम शिवजयंतीचा कार्यक्रम असेल, हनुमान जयंतीचा कार्यक्रम असेल, असे वेगळा कार्यक्रम मी कोथरूडला करत राहतो. त्याच्यामध्ये मग आंतरशालेय स्पर्धा असतील, महानगरपालिकेमध्ये कार्यक्रम चित्रपट दाखवणं असेल महानगरपालिकेचे, त्यांच्या मदतीने मी ते सांस्कृतिक पुढे पाऊल टाकलं होतं.
बरोबर. आणि मध्यंतरी अंकुश काकडेंनी देखील याचा उल्लेख केला की तुम्ही कारणीभूत आहात की महापालिकेची एक सांस्कृतिक पॉलिसी काहीतरी तयार व्हावी आणि काही उपक्रम.
मुळामध्ये कसं माझे राजकीय सर्व पक्षातले खूप चांगले मित्र आहेत आणि मी नेहमी ते पाळलं की एखाद्या मंत्री असतील, आमदार असतील, त्यांच्याकडे गप्पा गोष्टी केल्यानंतर दरवाजाच्या त्या उमरच्या बाहेर पडल्यानंतर देशपांडे माझ्याशी काय बोललंय कुलकर्णीनं कधीच सांगायचं नाही, किंवा कुलकर्णी माझ्याशी काय बोललंय देशपांडेचे कधीच सांगाय. मी त्यांना सांगायचं मी माझ्या कामं करता आलोय, तुमचं काम झालेलं आहे. मग ते लोक मला चौकशी करे तू तिकडे गेलो होतास काय म्हणलं ते, मग मी ते कधीच माझं गुपित त्यांना सांगितलं नाही. त्यामुळं या सर्व राजकीय लोकांची माझी मैत्री झाली. त्यामध्ये पुण्याचे अंकुश काकडे असतील, सुरतवाला असतील, त्या काळामध्ये त्यांनी खूप मला मोठा आधार दिला त्याच्यामध्ये. आणि महानगरपालिकेचा वर्धापन दिन असायचा, त्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता. मग काहीतरी वेगळं करायचं का म्हणून आम्ही पुण्यातले सगळे कलावंत एकत्र करून एक पत्रे असतील, नाटक असेल, गायन असेल, वादन असेल, अशा सगळ्यांचा एक कार्यक्रम नेहरू स्टेडियमला केला. 7 वाजता सुरू झालेला कार्यक्रम 3:30
त्यांनी उल्लेख केला
कार्यक्रम.
आणि एक मला विचारायचंय, खूप कलाकार असे आहेत ज्यांनी ही भावना बोलूनही दाखवली, तुमच्याविषयी लेख लिहिले, त्याच्यात देखील त्यांनी काही प्रसंग सांगितलेले आहेत. अनेकांना तुम्ही वेळोवेळी आधार दिलेला आहे आणि नुसतंच तेवढं करून तुम्ही थांबलेलं नाही तर असे उपक्रम सुरू केलेले आहेत की जेणेकरून लेखक, कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट यांना देखील तुम्ही एक आधार वाटता.
त्याचं कारण असं की माझ्या आयुष्यात ठरलं की आपलं दुःख आपण कधी वगळायचं नाही, पण मात्र दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हायचं. आनंदाच्या गोष्टीमध्ये सगळे सहभागी होत असतात त्याच्यामध्ये. अशा माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रसंग आले. म्हणजे मी खरं ते सांगायला याच्यामध्ये किस्सा सांगतो की महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक दबी कुलकर्णी गेले. दबी कुलकर्णी गेल्यानंतर आम्ही वैकुंठामध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी मला असं कळालं की त्यांचं जी रक्षा आहे ती व्हायला कोणीच नाही. मग त्यांच्या मुलाला आणि त्यांच्या नातीला घेऊन मी स्वतः आळंदीला गेलो आणि ती रक्षा मी आळंदीमध्ये वाहिली. असा खूप मोठा प्रसंग आहे. मी मला असं वाटलं की हे मला माझ्या आशीर्वादच आहे. हा विषय झाला नंतर सरस्वती राणे असतील पुण्यामध्ये, त्यांचं दुःख तिथे झालं तेव्हा सुद्धा त्यांची रक्षा व्हायची, माझ्या हाताने आळंदीला मला संधी मिळाली. हे खूप मोठ्या मंडळींचे मला वाटतं आशीर्वाद आहेत की त्यांच्या सख्या कुटुंबाला पण ते करायला मिळालं नाही, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते करायला मिळालं. पण मी काय, मी माझ्या दिवसभरात एक माझं शेड्यूल आहे. मी जेव्हा 10:30-11 घराच्या बाहेर पडतो त्या दिवसभरात मी असं ठरवतो की काही नाही, आज दिला गांधींकडे 5-10 मिनिटं जायचं, आशा काळींकडे जायचं, मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारायच्या. ते जुने कलावंतांना काय माहिती काय, त्यांची त्या काळामध्ये एवढा मोठा आनंद त्यांनी दिलेला असतो प्रेक्षकांना. आणि पडत्या काळामध्ये जेव्हा वृद्ध झालेले असतात तेव्हा मंडळीकडे कोणीच जात नाही. पण मी गेली 30 वर्ष सातत्याने पाळलेलं आहे नाटक, चित्रपट, साहित्य, संगीत. जेवढे वृद्ध कलावंत आहेत त्या प्रत्येकाच्या घरी मी 1-2 दिवसांनी, आठवड्यांनी, महिन्यांनी जातो, गप्पा मारतो. त्यांच्या घरातले काही अडीअडचणी असतील, म्हणजे काही लाईटचा विषय असेल, पाण्याचा विषय आहे, आरोग्याचा असेल, महानगरपालिका, मी सातत्याने त्यांच्या कुटुंबाचं म्हणून ते काम करत आलो. त्यामुळे अतिशय खूप या सर्व कलावंतांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलं आणि त्यांच्या कुटुंबाचाच भाग असतो. मग त्यांच्या घरात लग्न असू, कार्यक्रम असू, त्या हक्काने मला कायमस्वरूपी मला नेहमी निमंत्रण असतं. आणि पुण्यामध्ये तर सगळ्या पुणेकरांना माहिती आहे की कुणी एखादा माणूस ऍडमिट झाला तर सुनील बाजूंना पहिला तिथे धावून गेलेला असतो. आणि तिथे ज्या ज्या काही अडचणी असतील, तिथे औषधाच्या असतील, डॉक्टरच्या असतील, ऑपरेशनच्या असतील, हा माझा मित्र परिवार खूप मोठा असल्यामुळे बाबा एकमेकाला फोन करणं, त्यांना मदत करणं, हे मी माझ्या आयुष्यावर खूप पाळलेलं आहे त्याच्यामध्ये. तिथे
तुम्ही राजकीय लोकांच्याही खूप संपर्कात असता, तुम्ही मग अशी उल्लेख केला कलाकारांच्या पण असता. आता मला एक सांगा, आजवरच्या प्रवासात कलाकारांमधलं राजकारण आणि राजकारण्यांमधली कला हे दोन्ही गोष्टी तुम्ही
अनुभवल्या. मी म्हणजे तुम्हाला आठवतं की रामकृष्ण मोरे सांस्कृतिक मंत्री होते त्या काळामध्ये, त्यांच्या माझ्यावर खूप प्रेम होतं. आम्ही एकत्र खूप काम केलं आणि एक दिवशी पुण्यातले काही कलावंत रेल्वे स्टेशनला एक पत्र घेऊन गेले की तुम्ही सुनील महाजनांच्या कार्यक्रमाला जाता सारखे, तुम्ही सगळं त्यांचंच ऐकता, असं तसं झालं. आणि मग ते मुंबईला पोहोचल्यानंतर मला संध्याकाळी रात्री फोन आला, ते मला पालकमंत्री म्हणायचे काय, पालकमंत्री तुम्ही आता मोठे व्हायला लागले. म्हणलं काय झालं सर, अहो तुमच्याबद्दल आता लोक निवेदन यायला लागली की तुम्ही अमुक झालं तमुक झालं. तेव्हा म्हणले काही काळजी करू नको, आयुष्यामध्ये हे फेज येत असते, तुला जे काय पाहिजे या पुढील मी तुझ्या बरोबर आहे. आणि त्यांनी पुढच्याच महिन्यात एक मोठा कार्यक्रम म्हणून न कळत केला आणि त्या लोकांना दाखवून दिलं की मी सुनील महाजनच्या पाठीमागं आहे. आणि तुम्ही राजकारणाचं आणि कलावंतांचं म्हणता ना, ते कलावंतामध्ये जास्त राजकारण आहे. हे साहित्यिक असतील, आमचे कलावंत असतील. एक वेळेस राजकारणी परवडले पण आमचे कलावंत साहित्यिक नाही परवडले त्याच्यामध्ये, कारण त्यांच्या पोटात एक आणि ओटात एक असतं त्याच्यामध्ये तिथे, आणि मनापासून एखाद्याला काम करायची इच्छा झाली तर ते करून देत नाही, एक जलसी असते त्यांच्याबद्दल. माझ्या बाबतीत अशा अनेक घटना घडल्या की मला त्याचा मानसिक आर्थिक शारीरिक खूप त्रास झाला. पण माझ्या आयुष्यामध्ये ठरवलं होतं की आपण कोण काय बोललं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं काम करायचं नाही. त्यामुळे सातत्यानं मी तिकडे दुर्लक्ष करत गेलो, सगळ्यांशी मैत्री वाढवली. अगदी माझा शत्रू असला आणि त्याचा एखादा कार्यक्रम असला तर मी सतावून जातो, हे मी सातत्याने पाळलेलं आहे की आपल्या शत्रू असण्यापेक्षा मित्र जास्त असणे आवश्यक आहे. परवाचा माझा जेव्हा एक्सएसटीचा कार्यक्रम झाला त्यामुळे मी खरोखर मला इतका आनंद झाला की विविध क्षेत्रातल्या, म्हणजे चंद्रपूरचा आज 90 वय आहे, अशी अनेक मंडळी आहेत पुण्यातल्या महाराष्ट्रातली की सर्व मंडळी त्या कार्यक्रमाला आलेली आहे. तुम्ही माझं कल्चरल फील्ड असताना सुद्धा, राजकारण असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, असे सर्व स्तरावरची मंडळी मला भेटायला, मला आशीर्वाद द्यायला आली, याचा मला सुखसुख आनंद आहे. आणि माणसाने माझ्या आयुष्यामध्ये मी एक माझे तत्व ठरवलं आहे, घेण्यापेक्षा आपण देणं राहू. मी आयुष्यामध्ये आजपर्यंत इतके 70-80-100 लोकांचे 75-61 सगळे मोठमोठे कार्यक्रम केले, तो जो आनंद आहे ना पडद्यापाठीमागचा, तो व्यासपीठावर बसण्याचा आनंद नाही मला असं वाटतं. आणि पुणेकर प्रेक्षक अतिशय चोखंदळ आहे. मी एखादा कार्यक्रम केला आणि चुकून बॅकड्रॉप वर एखादा स्वल्पविराम काही चुकला असेल, विरंटी चुकली असेल, ते मला फोन करू शकणार, माझा तर सू मधला सू पाहिला नाही दुसऱ्यावर का, इतके पुणेकर चोखंदळ आहे. मी आई महोत्सव घेतला मला आठवतो टिळक स्मारकला, 6-7 दिवसाचा तो आई महोत्सव असताना एक आजी कार्यक्रम संपल्यानंतर हातात फुलं घेऊन माझ्या खाली थांबल्या होत्या, आणि ती फुलं माझ्या हातात दिली तर त्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्या हातावर पडलं. मी म्हणलं आजी रडता का तुम्ही त्याच्यामध्ये, म्हणले नाही माझी आई लहानपणीच गेली, पण या आई महोत्सवामुळे मला एवढं मोठं तू सुख दिलं त्याच्यासाठी मी तुझ्या आभार मानण्यासाठी खाली थांबले. असा योग येत नाही, पैसे देऊन सुद्धा माणसं मिळत नाही त्याच्यामध्ये. हे माझ्या आयुष्यामध्ये खूप घडलेलं आहे की मोठमोठ्या कलावंतांचं सव, निळू फुले असतील, विक्रम गोखले असतील, नाना पाटेकर असतील, प्रभाकर पणशीकर, काशीनाथ गारे, किती मंडळींची मी नावं घेऊ, किती मंडळींची नावं घेऊ मी त्याच्यामध्ये. या सर्वांचा संवाद, सर्वांबरोबर प्रवास, सर्वांबरोबर जीवन, हे पैसे देऊन पण मिळत नाही. माझ्या आयुष्यामध्ये खूप मला या गोष्टी मिळाल्या. आणि ते झाड एवढं मोठं होतं, त्या झाडाखाली मी छोटा 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 करत आत्ता मोठा मोठा थोडा व्हायला लागलो. ते या सगळ्यांच्या सावलीमुळे मी मोठा झालो त्याच्यामध्ये.
वा वा, खूपच छान शब्द तुम्ही आता उलगड केली. आता तुम्ही जो उल्लेख केला त्याच्यावरून मला थोडस एक भूतकाळात तुम्हाला घेऊन जायचं. आजवरच्या प्रवासात असे कुठले क्षण तुम्हाला जाणवतात की जे काय मेमोरेबल आहेत किंवा संस्मरणीय आहेत, जे तुम्ही काळजात जपून ठेवलेले आहेत, असे काही क्षण तुम्हाला सांगायचे?
खूप प्रचंड आठवण. मी आता तुम्हाला सांगितलं की आता माझ्या सगळ्या मित्रांनी माझं पुस्तक केलंय, नाही ज्याच्या मित्रांनी धावपळ करतो, 110 लोकांचे लेखक आहे. सुनील महाजन काय कार्यकर्ता म्हणून ठीक आहे, पण मी काय एवढा मोठा नेता नाही किंवा माझं काही ग्लॅमर नाही, काय माझा फेस व्हॅल्यू नाही आहे की माझ्या नावावर लोकांनी लेखलं. 110 लोकांनी लेख दिले, त्याचे 61 निवडले आपण त्या पुस्तकासाठी. याचा मला अभिमान आहे की बाबा बघा, म्हणजे लोकांबद्दल आपण पोहोचलेलो आहे, आपला संवाद त्यांच्यापर्यंत पोहोचलेला असं मला वाटतं. आठवणी आले की मशीद मध्ये आजींची आठवण तशी सांगितली, कारण मला सगळ्यात मोठी गोष्ट वाटली की ज्या घरातनं मी पळून गेलो होतो मला वडिलांनी सांगितलं होतं, तेच वडिलांनी नंतर मला सांगितलं की नाही तू मार्ग जो घेतलाय तो चांगला आहे. आणि शेवटच्या काळामध्ये जेव्हा माझे वडील आजारी होते तेव्हा रोज मी त्यांना फोन करायचो 7 वाजता त्याच्यामध्ये, आणि ते त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं त्याच्यामध्ये की अरे तू एवढं मोठा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझे आई वडील गावाला असायचे आणि मी संध्याकाळी खूप वर्ष माझं सातत्य, मी 7 वाजता माझ्या आईला किंवा वडिलांना कुठेही जगामध्ये कुठेही प्रवासात असू मी 7 वाजता फोन करणार, म्हणजे 100% फोन, 7 ते 7:30 हा माझ्या आईला फोन ठरलेला आहे. किती काम असो काही असो, समजा त्यावेळेस नेमकी मी व्यासपीठावर असेल तर मी आधी सांगतो आईला की मी थोडं दुपारी रात्री उशिरा फोन करणार आहे. मी गावी जेव्हा जातो ना त्या वर्तमानातली कात्रणं कापून आईने माझ्यासाठी ठेवलेली असतात. मग तिने सांगितलं अरे तुझा तो कार्यक्रम झाला ना, मी ती तुझं कात्रणं कापून ठेवलं. याच्यापेक्षा आनंद काय असू शकतं की म्हणजे आपली आई स्वतःची ती वाचते. आता परवा सुद्धा हे पुस्तक छापलं ना, ते गेल्या गेल्या संध्याकाळी तिने आई झोपलीच नाही, तिला मला सकाळी फोन केला की सुनील तुझं सगळं पुस्तक वाचलं आणि मला माहितीच नाही तू एवढं मोठं काम करतोय सुनील तिच्यामध्ये. हा आनंद कशात मोजू नाही शकत आपण त्याच्यामध्ये तिथे. आणि सांगितलं की आता म्हणजे जसे चंदू वडेंचं तुम्हाला उदाहरण देतो, मी त्यांची 75 केली ना, म्हणजे त्यांचा माझा स्नेह त्यांच्यामुळे 75 झाला. दर 31 डिसेंबरला त्यांचा सकाळी आणि मला निकिताला फोन येतो की त्यांच्या त्या 31 डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये ते आम्हाला कुटुंबात सहभागी करून घेतात. असे अनेक प्रसंग आहेत की ते लोक आठवण ठेवतात, मला बोलवतात. आणि सगळ्यात आश्चर्याचा धक्का वाटेल, या 5-6 वर्षामध्ये तर म्हणजे मी कोण हे मला कळतच नाही. कुठल्या तरी व्हॉट्सअपवर एक मला पत्रिका येते, सुनील महाजन तुम्ही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे, तुम्हाला प्रेमाचं आठवण, पण त्या माणसाचा नंबर नाही माझ्याकडे, तो मला पत्रिका पाठवतो. तो मला म्हणतो की तुम्ही कार्यक्रमाला यायला पाहिजे. मी म्हणतो अरे आपण कुठं आहोत, कोण आहोत आपण याच्यामध्ये, की तो माणूस आपल्या ओळखीचा नाही, पण त्याला वाटतं त्याच्या कुटुंबाच्या कार्यक्रमाला आपण जावं, त्याला शुभेच्छा द्या. असं अनेक वेळा या वर्षभर मला आणि पत्रिका सुद्धा एवढ्या येतात माझ्या घरी, मी तुम्हाला ओळखतच नाही ना, तरी माझ्या घरी पत्रिका येते की सुनील प्रभाकर महाजन समर्थपणे अध्यक्ष कृपया कार्यक्रमाला यावे म्हणून. त्यामध्ये मी आता परत कसं जातो फडकेंचा कार्यक्रम आहे, आमची एक मंडळीचा काल फोन आला की नाही तू त्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे, 10 मिनिटं कळणं तू येऊ नका. म्हणजे हे लोक प्रचंड प्रेम करतात की त्यांना मी हवा आहे. मला याच्यात जाणवतं काय की लोक दुःस्वास करतात की हल्लीच्या काळामध्ये भाऊ भावाला विचारत नाही, पण लोकांचा कार्यक्रम असेल त्यांनी आपण उपस्थित राहावं, प्रेमाने आपला ते पटवतात. म्हणजे आशलता बाबकर असेल, फैयाज असेल, ज्योत्स्ना भोळे असतील, महिला कलावंतांनी तर माझं प्रचंड प्रेम केलं. परत मी अशा काळाचं भाषण ऐकलं असेल त्यांनी काय झालं, सुनील महाजन हा भाऊ मला मिळाला याच्यापेक्षा मला दुसरा पुरस्कार नको. एक काळात या चित्रपट मोठ्या अभिनेत्रीने माझ्याबद्दल व्यासपीठावर माझ्याबद्दल बोलावं, याच्यासारखं सुख काय असू शकतं त्याच्यामध्ये.
वा, पुन्हा एक प्रश्न तो वेगळा, तो असा की अनेक पद राहील जगण्यात नाही का, आपण आपले वैयक्तिक सुख दुःख सोडून मागे ठेवून ह्या सगळ्या गोष्टी आपली कारकीर्द आहे असं समजून आपण करत असतो. हे सगळं करत असताना संस्थात्मक पातळीवर आपण प्रयत्न करत असतो, काम करत असतो आणि वैयक्तिक
पातळी.
संस्थात्मक पातळीवर तुम्ही बरीच कामं केलेली आहेत, म्हणजे नाट्य चळवळीत तुमची नाट्य परिषद आहे,
साहित्य परिषद आहे,
महामंडळ,
शासनाच्या काही समित्यांवर मी होतो.
यातला तुमचा अनुभव कसा होता, तुम्हाला ते जास्त जवळचं वाटतं का हे वैयक्तिक प्रवासात जास्त आनंद मिळाला?
नाही, संस्थात्मक काम करायला म्हणजे मला आनंद यायचा असं वाटलं की एवढ्या साहित्य परिषद, अखिल साहित्य महामंडळ, अखिल भारतीय नाट्य परिषद, मी ज्या दिवशी तुम्हाला मी म्हणलं मगाशी म्हणलं की आपण कुणीच नव्हतो आणि हे आपण करणार कधी आपल्या स्वप्नात पण नव्हतं, पण मला त्या व्यासपीठावर म्हणजे अखिल भारतीय संमेलनाच्या व्यासपीठावर कोषाध्यक्ष म्हणून मला मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसायला मिळतं, गुलजारांच्या शेजारी बसायला, याच्यापेक्षा आनंद काय ना. हे वैयक्तिक कदाचित माझ्या संस्था म्हणून ते आले नसते, संस्थेच्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरेंपासून अनेक सचिन तेंडुलकरपासून अनेक वेळेस माझ्यावर, पण तो एक मानसन्मान असतो आपल्या समाजामध्ये काम करत असताना. त्या संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करताना मला खूप काम करायला मिळालं आणि असंख्य माणसं, असंख्य कलाकार, असंख्य साहित्यिकांच्या माझ्या गाठीभेटी त्या निमित्ताने झाल्या. मग तुम्हाला आलं जावेदर असतील, शबाना आजमी असतील, गोविंद असेल, अनुपम खेर असेल, अशा अनेक दिग्गज मंडळी या संस्थांमुळे काम करायला मला, त्यांच्यावर मैत्री करायला मिळाली. त्यामुळे अनुभव खूप चांगला होता, पण मला एक त्याच्यामध्ये आणखी थोडा अडचण म्हणू शकत नाही, माझा आर्थिक तोटा खूप झाला की संस्थेमध्ये काम करताना त्या संस्थांमध्ये काही तुम्हाला पगार मिळायचा नाही, नामधारी आपण म्हणतो तसे तर प्रकार आहे. माझ्या आयुष्यातली जी 10-12 वर्ष आहेत जे मला खरं तर म्हणजे पैसे कमवायला पाहिजे होते, पण मी त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष केलं. म्हणजे मी परवाच्या भाषणामध्ये मी सांगितलं की मला आर्थिक काही गोष्टी मिळाल्या नाही, पण हजारो माणसं मला या निमित्ताने मला मिळाली, आश्रयद्याला मिळाली, तर थोडा आर्थिक तोटा त्या संस्थेमुळे नक्की झाला. पण मी म्हणतो की या 60 वर्षाच्या प्रवासामध्ये ही जर माणसं मोजली आणि त्या माणसांची जर किंमत केली तर आपला जो आर्थिक तोटा झालाय तो काहीच नाही असं मला आता मनापासून वाटतं मला त्याच्यामध्ये.
हे सगळ्या गोष्टी एक व्यक्ती करतो हे खरं तर अवघड आहे, म्हणजे समजून घ्यायलाच अवघड आहे, पण प्रत्यक्ष ती व्यक्ती जेव्हा ती गोष्टी करत असते त्याला एक व्यवस्थापन आवश्यक असतं. व्यवस्थापन तुमचं काय असतं, रुटीन कसं असतं, तुम्ही एखादी गोष्ट आज काय करायची असं काही ठरलेलं असतं का, किंबहुना तुमचं व्यवस्थापन कसं असतं?
नाही, मुळामध्ये मी सांगेन, मी ग्रामीण भागांमध्ये असतो तरी आता माझ्याकडे 3,500 पुस्तकं आहेत. या पुस्तकांवर माणसांसारखं पुस्तकांवर प्रचंड मी प्रेम करतो. मी कुठेही गेलो तर दिवसभरामध्ये कुठे समजा प्रदर्शन लागलं असेल, पुस्तकाची दुकानं असेल, तर आठवड्याने माझी एक चक्कर तिथे नक्की असते आणि आपल्याला जे काय आवडतं ती पुस्तकं मी खरेदी केलेली आहेत, पैसे देऊन खरेदी केलेली आहेत त्यामध्ये. आणि पुस्तकं मला आता दिवाळी अंक सुनील महाजन म्हणून अध्यक्ष मला भेट येतात, पण आता मी दिल्लीला गेलो किंवा बाहेरगावी गेलो तिथं अनेक पुस्तकं मी विकत घेऊन येतो, कारण ती पुस्तकांमधून एक इव्हेंट आपल्याला करायला मिळतो. म्हणजे जर ते पुस्तक वाचलं तर सकाळी किंवा पेपर, माझ्याकडे 5 पेपर गेले अनेक वर्ष येतात, मी 5-6 पेपर घेतो, त्यातलं कल्चरल पहिलं मी फार वाचतो, त्याच्यामध्ये सांस्कृतिक अमुकतमुक आणि वेगवेगळ्या बातम्या असतात, मग त्याच्यात मला कळतं की अमुक अमुक बाबा यांची जयंती पुढच्या वर्षी सुरू होती, मग मी काय करतो त्या सगळ्या जयंतीचा, ज्यांची जयंती त्या मोठ्या थोर व्यक्तीची, त्याची पुस्तकं घेऊन येतो, त्या सगळ्या पुस्तकाचं वाचन करतो. आणि मी तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की महाराष्ट्रामध्ये शासनाने किंवा इतर संस्थांनी आतापर्यंत ज्या ज्या मोठ्या व्यक्ती केल्या त्यांच्या एवढी शताब्दी झाल्या त्या सुनील महाजनशिवाय कोणीच केल्या नाही. त्याच्यामध्ये माडगुळकरांची असेल, पुलंची असेल, कैफी आजमींची असेल, अण्णाभाऊ साठेंची असेल, प्रबोधनकर ठाकरेंची असेल, अशा अनेक मंडळांच्या शताब्द्या ज्या आहेत ते शासनाने पण केल्या नाही पण ते मला करायला मिळालं. सुधीर फडकेंची असेल त्याच्या मदतीने मला ती आवड आहे.
तुम्ही आधीपासून ठरवता आपल्याला
माझं वाचन असल्यामुळं मला पुढचे 6 महिने लोकमंडळ
या वर्षात काय काय गोष्टी करायच्या हे तुमच्या मनात फिक्स आहे?
माझे 3 महिन्याचे कार्यक्रम ठरलेले असतात.
ओके.
नाही आता या पुढचे 3 महिन्यात माझे कार्यक्रम माझ्या कागदावर ठरलेले की यावर्षी आता या आठवड्यात हे करायचं, पुढच्या महिन्यात हे करायचं. ते वाचल्यामुळे मला तुम्हाला सांगतो मला मिळालेलं आहे. आता तुम्हाला सांगतो की अजून कोणाच्या लक्षात पण नाही, आता सप्टेंबर मध्ये जयंत दळवींची शताब्दी सुरू होती, मी सगळी जयंत दळवींची मागच्या पुस्तकं आणून ठेवली. त्याचा जो आपण अभ्यास करण्याआधी जी प्राथमिक तयारी असते ती मी केलेली असते. मग लोक मला विचारतात तुला कसं काय करणार आहे? मी सांगतो त्यांना काय सांगितलं की 3 महिन्यापूर्वी मी सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या. म्हणजे पुण्यामध्ये अण्णाभाऊंची शताब्दी आणि प्रबोधनकर ठाकरेंची म्हणजे मला सांगायला शासनाने पण केले नाही. म्हणजे त्यांचं शासन असून सुद्धा प्रबोधन ठाकरेंची शताब्दी सुनील माझांनी 7 दिवस पुण्यामध्ये केली. त्याच्यामध्ये तिथे कोणाचाही आर्थिक पडबड न घेता माझ्या जीवावर मी केली. अण्णाभाऊ साठेंची पण शताब्दी पुण्यामध्ये सर्वात मोठी शासनाने पण नाही केली, ती मी केली त्याच्यामध्ये. त्यामुळे मला ती आवड आहे. आणि मग आम्ही परदेशात बाहेरच्या राज्यात अनेक कार्यक्रम आम्ही केले. म्हणजे आता जसं एनपीटीचं प्रदर्शन होतं, आता मध्यंतरी आम्ही दिल्लीला जाऊन आलो, नंतर आता आम्ही परवा ओरिसाला जाऊन आलो. या कामामुळे माझ्या अनेक ठिकाणी जाणं होतं, अनेक लोकांची मैत्री होत्यात, गाठीभेटी होत्या. त्यातच मग
दिल्लीला पण भेटलो,
पुस्तक प्रदर्शनाला भेटलो होतो. मला ती आवड आहे. मी तुला आवडलं की मी लोक 2 दिवस आम्ही 4 दिवस दिल्लीला थांबलो, 2 दिवस तर आम्ही पूर्ण प्रदर्शनच बघितलं. आणि त्यातली कमीत कमी 3.5-4 हजार पुस्तकं विकत घेतली, हिंदी घेतली, काही मराठी घेतली, काही इंग्रजी घेतली. म्हणजे माझं इंग्रजी पण मला माहिती आहे, मटेरियल आहे काहीतरी चांगलं. अशी पुस्तकं आम्ही दिल्लीवर घेऊन आलो त्याच्यामध्ये. आणि रोजच्या रुटीन म्हणजे मी सांगतो की 1 किंवा 2 भेटी अचानक मी लोकांना भेटायला जातो की बाबा देशपांडेंच्याकडे आपल्याला जायचं, गप्पा मारायच्या. आणि मग ते गप्पा मधलं सुद्धा इव्हेंट होतात. मग त्या मला अरे हे काय तू कसं काय केलं रे? मग त्यांचे काहीतरी एखाद्या गोष्टीवर चर्चा होते. अरे देशपांडे साहेब आता बघायचं रिवॉर्ड करून दाखवतो मी तुम्हाला. अशा गप्पा मधनं मैत्री मधनं सुद्धा खूप चांगले कार्यक्रम झाले आणि भविष्यामध्ये पण होतील त्याच्यामध्ये. तिथे
आणि असे अनेक प्रसंग तुमच्या आयुष्यात येऊन गेलेले असतील की ज्यांनी एक मोठा इम्पॅक्ट केलेला आहे किंवा काही त्या आठवणी तुमच्या मनात राहिलेल्या आहेत. तुम्ही अनेक प्रसंग सांगितले पण असा काही असतो की त्याचा प्रभाव आपल्यावरती राहतो असं काही तुम्हाला आठवतंय?
हे अनेक प्रसंग आहेत पण माझा सगळ्यात प्रसंग सांगायचा की
मी अगदी वैयक्तिक असेल तरी
चालेल, हरकत नाही. मग मी काय करू, त्या काळामध्ये नाट्य शिबिर वेगवेगळ्या शहरामध्ये घ्यायचो आणि थोडे माझ्याकडे पैसे कमी होते. म्हटलं चला संगमनेरला आधी आपण शिबिरं घेतलेली आहेत, आपण संगमनेरला जावं, एक शिबिर घेऊ, आपल्याला 2 पैसे पण मिळतील आपल्याला त्याच्यामध्ये. म्हणून मग मी एक दिवस रविवारी संध्याकाळी तिथे गेलो, दुसऱ्या दिवशी त्या मुख्याध्यापकांना भेटलो. ते म्हणले अरे वा तुम्ही दरवर्षी येतात, छानपैकी करून टाका शिबिर. ते म्हणले जा आमच्या क्लार्कला भेटा तिथे जाऊन त्याच्यामध्ये. आणि 2 दिवस झालं तिथे शिबिर लागली. मी त्याला म्हटलं काय झालं होतं? तो क्लार्क म्हटला परीक्षा आहे सर, आता काय झालं तुम्ही शिबिर घेता? ते मुख्याध्यापक आहे त्यामुळं मला काही बोलता येणं. मी आपली नोटीस लावली, आता कोणी येणार तुमच्या शिबिराला? आणि खरंच घडलं, 2-3 दिवस ती मुलंच शिबिराला आली नाही. त्या काळामध्ये मला आठवते 600-700 रुपये माझ्या खिशात असतील. सकाळी चहा आणि बटर खाली तिथे मिळायचं, ते संगमनेरला ते बटर बरोबर चहा खायचं, थोडासा नाश्ता. ते 600-700 रुपये माझे संपून गेले ना. आता शिबिर पण नाही, आता काय करायचं? मग 6:30 मी थोडंसं भीत पिशवी माझ्या हातात होती. मी तिथल्या अग्रवाल का कोणतरी सीट होम आहे, मशीद आहे मला आठवतं, तिथे त्यांचं लॉज होता त्या काळामध्ये, तिथे 3 मजल्याचा. त्या मालकांना हात जोडले, म्हणलं सर मला पुण्याला जायचं, जरा जाऊ का मी तुम्हाला कधीतरी जाते आहे तर पैसे देतो. तर म्हणलं नाही 3 दिवस राहिले तुम्ही इथं, खाल्लं पिल्लंय, पैसे मला पाहिजे. म्हणलं खरंच माझ्याकडे पैसे नाहीत त्याच्यामध्ये. तिथे ते म्हणले तुमच्या हातातलं घड्याळ ठेवा. एकदम संपून गेलो. अरे म्हटलं पण घड्याळ कसं काय ठेवायचं? म्हणलं मी आलो खरंच येतो मी तुम्हाला, नक्की आहे मी, किती 2-3 वेळा आले तुमच्याकडे राहिलो, असं काय करणार? म्हणलं ते पैसे पाहिजेत मला, काही सांगू नका. मी माझ्या हातातलं घड्याळ काढून ठेवलो, माझ्या पायातली चप्पल तिथे काढून ठेवली. एसटीपुरतेच पैसे माझ्याकडे होते. मी त्या दिवशी रात्री जेवलो पण नाही. संगमनेर टू शिवाजीनगर एसटीने मी रात्री आलो आणि मला त्या दिवशी मला पैशाचा अर्थ कळला की अरे पैसे नसेल तर या जागामध्ये काही नाही तुमच्यामध्ये. आणि मग त्या दिवशी मी शिवाजीनगरवरनं पण कोथरूडला बिन पायाचं बिन चपलेचं मी घरी आलो. आणि मला आज त्या काय माझ्या 60 वर्षानंतर, म्हणजे त्यानंतर मी माझ्या हातात कधीही घड्याळ वापरलं नाही, ही माझ्या आयुष्यात करून ठेवलेली मोठी आठवण आहे त्याच्यामध्ये. तिथे की मला ज्या दिवशी मी घड्याळ तिथं ठेवलं त्या दिवशी माझ्या हातातलं घड्याळ मी काढून ठेवलं. मला अनेक वाढदिवसाला अनेक मित्रमंडळींनी घरच्यांनी मला वेगळी घड्याळ HMT अमुक दिली, पण ती घालायचीच इच्छा होत नाही, मनच होत नाही आपल्या त्याच्यामध्ये की तो माझ्या आयुष्यातला खूप मोठा धडा मला मिळालेला होता. की आणि मागाशी तुम्ही व्यवस्थापनाचा विषय म्हणलात की ते जर व्यवस्थापन नसेल फेल झालं तर काय होऊ शकतं, ते होऊ शकतं. त्या दिवसापासून व्यवस्थापन करताना सगळ्या गोष्टी अचूक असल्या पाहिजे आणि त्या नियोजित असल्या पाहिजेत. म्हणजे मग तो कार्यक्रम एखादा चांगला होतो. आता निकिता माझ्यावर काम करते, मी नेहमी चिडचिड करत असतो कारण कार्यक्रमाच्या आधी मला हे झालं का ते झालं का ते झालं का हे झालं का सारखं विचारत असतो. कारण काय कधी कुठल्या गोष्टी कुठली गोष्ट येईल कुठलं अडचणी होईल सांगू शकत नाही. आणि मी तिसरा पडदा पोहोचपर्यंत मी नेहमी अस्वस्थ असतो. कार्यक्रम संपला तिसरा पडदा झाला मग माझा विषय संपलेला असतो, तोपर्यंत मी स्टेजवर अस्वस्थ असतो. तर कुठली गोष्टी कुठली घटना करू शकतो अशा अनेक घटना घडल्या. ती माझ्या आयुष्यातली घडलेली घटना मोठी आहे आणि ते मला खूप मोठा धडा त्यामुळे मिळाला.
म्हणजे घड्याळ न वापरता देखील वेळ पाळणं
हो इतके वर्ष कोणाला विचारा की मी तुमच्याकडे पण स्टुडिओमध्ये बघा मी 2:02 बरोबर आलो इथे त्याच्यामध्ये तिथे मी ते 100% पाळतो. कारण आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होता कामा नये आणि दोन्ही गोष्टी शिकलो ना, हा धडाच मिळाला ना की घड्याळामुळे जर वेळ तर पाळली पाहिजे पण आपलं व्यवस्थापन पण हे चांगलं सुनियोजित असलं पाहिजे. की एखादा कार्यक्रम करायचा असेल त्या कार्यक्रमाला काय काय लागणार हे आदल्या दिवशीच सगळं मिळालं पाहिजे. मी तुम्हाला आमचा एकदा दिवाळी पाठ होता, दिवाळी पाठमध्ये टासण्या आणि मला पिनाच मिळाला नाही. जवळच एक चपलेचं चांभार राहतो मला माहिती, त्याच्याकडे मी चुका आणल्या पहाटे पहाटे आणि त्या चुका टुकून मी बॅनर लावून घेतला त्याच्यामध्ये. ही पहाटे 6:30-7:30 गोष्ट बालगंधर्वची. या गोष्टी आणि कुठं काय मिळते तुम्हाला कळलं पाहिजे. माझ्याकडे तुम्हाला सांगतो आज कमी 3,500-4,000 फोन माझ्या मोबाईलमध्ये आणि कमीत कमी दिवसभरामध्ये 20-25 फोन असतात. सुनील महाजन याचा नंबर द्यावा, सुनील महाजन ते सुधीर गाडगेंनी माझ्या लेखामध्ये उल्लेख केला बघा. तुम्हाला कलाकारांचे साहित्यिकांचे तुम्हाला एक कर्वेनगरचा किस्सा सांगतो. एक आजी होत्या, त्या आजींनी सकाळी मला फोन केला. मला म्हणले ओळखलं का रे मला, म्हणलं आजी का हो, नाही मी अमुक अमुक बोलते तुला भेटले होते बालगंधर्व, म्हणलं हो कशाला फोन केला. अरे म्हणले काय नाही आमचे ते पाण्याची टाकी आहे ना त्याच्यात कुठला तरी पक्षी पडलाय तर ते मला आरोग्य खात्याचा नंबर दे ना. मी नाही नगरसेवक नाही महापौर मी कुठे ठेवणार, पण मला आठवलं मी त्यांना म्हणलं 5 मिनिटं थांबा. माझ्या टेबलवर खाली महानगरपालिकेची डायरी होती, त्या डायरीतनं मी नंबर काढला आणि मग त्या आजींना दिला. त्यावेळी खुश झाला आणि म्हटलं तुझ्याकडे कसं काय नंबर हा, म्हटलं तुमच्यासाठी ठेवला आजी हा नंबर तुझ्यासाठी त्याच्यामध्ये. त्या दिवसामध्ये मी ठरवलं की महत्वाचे कागद महत्वाचे नंबर हे तुमच्याकडे असले पाहिजे तर तुम्ही काम करू शकता. आणि मला असं एकच विषय नाही, मग क्रीडा क्षेत्र असेल शैक्षणिक असेल कोणाची फोन येतात मला कुठे बाहेरगावांना फोन फोन सगळ्यात जास्त मला टेलिफोन ऑफिस कदाचित दूरसंचार बंद पडला असेल पण माझा दूरसंचार चालूच आहे. कोणाला काही फोन लागला ना ते मला फोन करा, सुनील राव ते याचा नंबर द्या ना, सुनील राव या साहित्यिकांचा नंबर द्या ना. पण मला आनंद असा वाटतो की माझे 4-5 डायरी आहेत. मी नागपूरला गेलो ना, नागपूरला मग देशपांडे भेटले, कुलकर्णी भेटले, मी त्यांचे नंबर लिहून ठेवलेले असतात की देशपांडे या कामासाठी भेटलेले आहेत. मग मला नागपूरला जेव्हा पुढच्या टीमला जाईल ना मग मी त्यांना फोन करतो. मग तिथे माझे पत्रकार सांस्कृतिक मित्र असतील कोणी, त्यांना एवढं बरं वाटतं अरे तू कधी आला नागपूरला, आम्हाला माहितीच नाही. ती म्हणजे भेटायला येतात मला जेवायला घेऊन, त्यांना माहिती असतं की हा 6 महिन्यापूर्वी कधीतरी सुनील महाजनला फोन केला होता, आता नागपूरला आल्यावर त्याने आपल्याला फोन केलाय. त्यामुळे इतकं प्रेमाने फोन करतात मला, तो एक चांगला अनुभव आहे की आपण जर स्वतःचा एखादा फोन केला तर समोरचा माणूस खूप खुश होतो. अरे वा तुम्ही काय माझी आठवण काढली महाजन साहेब आज त्याच्यामध्ये. मग तोही माझ्याकडे अशा 3-4 डायरी आहेत की त्याच्यामध्ये साधारण 4-5,000 नंबर असतील माझ्याकडे आता महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये. ती मला एक फार खोट लागून ठेवली की कुठलाही नंबर आला पण त्याच्यामध्ये. आता तुम्हाला सांगतो अशोक 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 एवढे माझ्याकडे आहेत पण कुठला अशोक आहे ते त्याला पुढे लिहावं लागतं. इतके अशोक चव्हाण आहेत, अशोक जाधव आहेत, असे अनेक म्हणजे कुलकर्णी कुलकर्णी एवढे कुलकर्णी आहेत. कुलकर्णींचा कुठला फोन कुठल्यासाठी, बरं सुनील कुलकर्णी सुधीर कुलकर्णी इतके कुलकर्णी आहेत. मग मी त्यांच्या पुढे माझ्या मोबाईलमध्ये फोन नंबर करून ठेवला की बाबा हा पत्रकार आहे, हा नाटकवाला आहे, हा जेवण देतोय. त्यामुळे ते मला ते काम करताना सोयीस्कर पडतं त्याच्यामध्ये तिथे.
वा मी एवढं सगळं ऐकल्यानंतर तुमचा नंबर सर्वांना द्यावा असं होतोय पण तुम्ही
अवश्य द्या कारण चांगल्या कामाला आपण एखादी मदत केली तर त्याच्या मनामध्ये तो आपल्याला आनंदच मिळतो. आणि एखादी फक्त काय होतं काही वेळेस असं असतं की मी जेवत असतो आणि जेवताना समोर पुढं अवतो अवद्या की लगेच मी त्याला सांगतो ताई जरा जेवतो मी जेवल्यानंतर 5 मिनिटांनी कसं आत्ताच जाय की थोडासा काही वेळ राहत येतो आपल्याला की अरे आपलं मग आयुष्य आपल्या पुरतं मर्यादित आहे की नाही की आपल्याला स्वतः आहे की नाही की लोकांना एवढा आणि इतक्या आदराने आणि प्रेशर देऊन सांगत असेल नाही आत्ताच्या आत्ता आम्हाला द्या म्हणून त्याच्यामध्ये तिथे. पण ठीक आहे ते लोकांचं प्रेम आहे असं मी समजतो. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी आयुष्यभर पाळत आलेलं आहे आणि शेवटी कार्यकर्ता म्हणूनच मला इथं जायचं जाताना मला आवडेल. 100% सांगतो मी कुठल्याही पदावर नसताना कार्यकर्ता पुण्यातला आहे आणि ते मला जे लोक समजतात ना त्याचा मला खूप मोठा कार्यकर्ता म्हणून आनंद आहे त्याच्यामध्ये.
वा, क्या राजकारणी असतील, सगळे सांस्कृतिक क्षेत्रातले सगळे लोक असतील, उद्योगातले असतील, सगळ्यांशी तुमचं इतकं राजकारणी हेवा वाटावा, इतका मोठा जनसंपर्क तुमचा आहे, तुमच्या मनात असा कधी विषय आला का आपण राजकारणात जावं?
नाही नाही, सुरुवातीच्या काळामध्ये मला वाटायचं की आपण मला जेव्हा कळलं ना की एखादा माणूस एखाद्या पदावर खाल्ल्यानंतर नुसता मा लागतो आणि तो मा सगळ्यात धोकादायक असतो, म्हणजे आयुष्यामध्ये मा कधी व्हायचं नाही, म्हणजे आपल्याला काम करताना कायमच आपल्याला आदरार्थीच लोकांनी ओळखलं पाहिजे. मग कार्यकर्ता ही सगळ्यात चांगली भूमिका आहे, कुठे सत्रांचे उतरता येतात, कुठे खुर्च्या टाकता येतात, कुठे जाऊन जेवायला बसता येतं, कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होतो. एकदा मा लागला तुमच्या पाठीमाग की तो प्रॉब्लेम सुरू होतो,
माझीपणाचं ओझ
नाही तुम्हाला तो पडदा बाजूला करता येत नाही आणि तो ओझ्याखाली माणूस दबून मरतो. मी माझ्या आयुष्यात ठरलं की कार्यकर्ता हे जे पद आहे ना ते कोणीच काढू शकत नाही ना, जोपर्यंत मी आयुष्यभर मला जोपर्यंत काम करता येईल तोपर्यंत माझं ते पद कोणीच काढून घेणार नाही त्याच्यामध्ये. मला अनेक ठिकाणी राजकीय पक्षांनी मला विचारलं की याचा अध्यक्ष हो त्याचा अध्यक्ष हो, मी सगळ्यांना नकार दिला. मोठमोठ्या पक्षांनी मला विचारलं की या संघटनेमध्ये तू काम कर याचा अध्यक्ष हो, पण मी एकमेव माणूस असा आहे की एका पक्षाने तर माझं परस्पर नावही डिक्लेअर केलं, पेपरला नाव आलं, मला ना विचारतात, मी म्हणलं तुम्हाला कोणी केलं माझं नाव डिक्लेअर करा त्याच्यामध्ये, पण ते नाकारणार, पेपरला नाव येऊन सुद्धा ते नाकारणारा पहिला कार्यकर्ता मी, कारण मला त्या मार्गाने जायचंच नाही की त्या काळातलं राजकारण आणि आताचं राजकारण खूप अलग झालं आणि तुमच्या शिक्का बसतो. मग मला मैत्री राहत नाही ना, मी एखाद्या पक्षाचा जर झेंडा हातामध्ये घेतला तर दुसऱ्या पक्षामध्ये त्या मित्रांबरोबर जाणं आणि माझा जो मैत्रीचा संबंध तो तुटतो त्याच्यामध्ये, तर तो मला अनुबंध आयुष्यभर तोडायचा नाही सगळ्या पक्षातल्या बरोबर. आणि सगळे पक्ष मला मदत करतात ना, सगळे कार्यक्रम देतात. आज म्हणजे चेष्ट एका दिवशी राष्ट्रवादीचा सकाळी कार्यक्रम असतो तर संध्याकाळी शिवसेनेचा कार्यक्रम माझ्याकडे असतो, पण त्यांना माहिती आहे कारण मी राजकीय व्यासपीठावर जायचं टाळेलं आहे. आज दुपारीच मला एका माणसाचा फोन आला की बाबा तुम्ही अशाच्या पद्धतीने आम्हाला प्रचार सभा घ्या, मी हात जोडले, म्हणलं नाही मी व्यासपीठावर येणार नाही, माझी भूमिका माझी ठरलेली आहे, मी काय तुमच्या याच्या सभा घेणार. पण पडद्यापाठीमध्ये जर माझे मित्र चांगले राजकीय काम करत असतील तर त्यांना पाठिंबा देण्याचं, त्यांना चांगले कार्यक्रम देण्याचं काम मी निश्चितपणे करतो मी त्याच्यामध्ये. तिथे
सुनीलजी आता 61 तुमची झालेली आहे, एक मोठा टप्पा खर तर तुमचा होता आणि आता पुढचा आणखी वेगळा असणार आहे, तो काही डोक्यात आहे पुढे वेगळं काय करायचं?
वेगळं म्हणजे मला आता काय माहिती काय, थोडं आपण म्हटलं की आपलं शरीर आपल्याला सांगतं ना आता आपल्याला की बाबा आपण दुसऱ्या रूटने जायला पाहिजे, मी आता जाणवतो आपल्याला की, आणि आता परवाचा कार्यक्रम बघितल्यानंतर मला असं जाणवलं की अरे बापरे आता कुठेतरी थांबलं पाहिजे आपण थोडंसं. पण माझ्या डोक्यात की कुठल्या तरी एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये जिथे सामाजिक मोठं काम होत असेल त्या संस्थेमध्ये जाऊन आपण त्या संस्थेचं काम करावं, आणि बसल्या ठिकाणी आपल्याला हे तर सायबलटेनिक चालू राहीलच, पण एक बसून तिथलं काही लोकांची सेवा करता येईल का आपल्याला, कुठला तरी एखादा आश्रम असेल का किंवा नाट्यक्षेत्रातलं कुठं काही आपल्याला काम करता येईल का, जिथं आपल्या भूमिकेचा आणि आपल्या अभ्यासाचा त्यांना काही मार्ग निघू शकतो किंवा मदत मिळू शकते असं माझ्या डोक्यात आहे. अनेक मित्रपरिवार मोठे आहेत, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ते मदत करतात, पण माझी शेवटची इच्छा की कुठल्या तरी चांगल्या सामाजिक संस्थेमध्ये आपण तिथे थांबून एक सामाजिक कामाला मदत आपले शेवटचा हात पण तिथेच लागावा अशी माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे त्याच्यामध्ये.
वा, तर मित्रांनो तळमळ म्हणजे नेमकं काय असतं हे आज सांस्कृतिक चळवळीत अग्रणी असलेले आपले सुनील महाजन यांच्या या संवादातून, म्हणजे खऱ्या अर्थाने संवाद मित्र असं त्यांना म्हटलं जातं कारण त्यांच्या संस्थेचं नाव संवाद आहे आणि मी जो त्यांच्याशी साधतोय तोही संवाद आहे, तर या संवादातून या गोष्टी सगळ्या उलगडल्या. सुनीलजी तुम्ही खूप वेळ दिलात आणि या अत्यंत कार्यबाहुल्यातून तुम्ही हा छान संवाद साधलात, अनेक गोष्टी तुमच्यामुळे आम्हाला कळाल्या आणि एखाद्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय, काय काय गोष्टी काय प्रसंग आले होते, तुमचं आजवरचं काम त्याच्यातली डेप्थ या सगळ्या गोष्टी उलगडण्याचा आज आपण प्रयत्न केला. वेळेचा अर्थात आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होता कारण तो अवघी खूप कमी आहे आणि तुमचं कामाची यादी खरं तर खूप मोठी आहे, अनेक गोष्टी स्किप झाल्या असतील, पण नेक्स्ट टाइम आपण पुन्हा एकदा भेटूया आणि प्रत्येक गोष्टीवर स्वतंत्र आपण संवाद साधावा इतकं त्याचं खरं तर आवाका आहे असं माझ्या लक्षात आलं, म्हणून आता श्रोत्यांची मी रजा घेतो. धन्यवाद सुनीलजी.
धन्यवाद.